येशू या जगात यायच्या पहिले स्वर्गात राहत होता. जेव्हा परमेश्वरानं हे जग तयार केलं तेव्हा येशू नही त्याला मदत केली. त्याच्या काही वेळानं येशू माणसाचं रूप घेऊन या जगात आला. चला आता मी तुम्हाला सांगतो हे कसं झालं. कुमारी मारियेले या कार्यासाठी योग्य ठरवण्यात आलं, तिची निवड केली गेली. तिनं कधीही कोण्या माणसा संगती सहवास केला नाही आणि तिचं लग्न सुद्धा एका योसेफ नावाच्या माणसा संगती जुळलं होतं. तिचं लगीन व्हायच्या अगोदरच देवाच्या दूतानं तिला सांगितलं होतं, तू भेऊ नको, तुझ्याबद्दल देव खूप प्रसन्न आहे, म्हणून परमेश्वर तुझ्यापासूनच एक पुत्र उत्पन्न करीन, तुला पवित्र आत्म्याच्या पासून दिवस राहतील आणि त्याचं नाव तू येशू ठेव, तो लोकायले त्याच्या पापापासून वाचविल. तेव्हा मारियानं म्हणलं, हे कसं काय होईल, म्या तर कोण्या माणसाशी संबंध ठेवला नाही. तेव्हा दूतानं म्हणलं, हा पुत्र कोण्या माणसाची संतान होईन नाही, तर त्याला देवाचा पुत्र म्हणतील. आणि मग दूत तिथून निघून गेला. मारियाने स्वर्गदूतावर भरोसा ठेवला आणि तिले दिवस राहिले. मग ते आपल्या लोकासंग 3 महिने दुसऱ्या गावात राहायला गेली. तेव्हा योसेफाले माहीत पडलं का मारिया पोटाशी आहे. तेव्हा त्याला लय वैताग आला आणि त्यानं तिले मनातल्या मनात सोडून द्यायचा विचार केला. रात्री तो झोपला असता त्याच्या स्वप्नात येऊन स्वर्गदूत त्यानं योसेफाले सांगितलं की मारियाशी लग्न करायला भिवू नको, मारियाले पवित्र आत्म्यापासून दिस गेले आहेत. जेव्हा मारियाले लेखरूप होईन तेव्हा त्याचं नाव येशू ठेवजो, जो लोकाच्या पापाची क्षमा करीन. तेव्हा मग योसेफानं मारियाशी लगीन केलं. पण ती बायातीन हो लगोस्तर त्यानं मारियाशी नवरा बायकोचा संबंध ठेवला नाही. येशू चांगला पोरासारखा मोठा होत होत गेला. 30 वर्षाचा झाल्यावर त्यानं मायबाप आणि आपलं घर सोडून थो निघून गेला. त्यानं गावगाव हिंडून देवाच्या वचनाचा प्रसार करत गेला. लोकायले शिकू लागला. तो बिमार त्याले बरं केलं. फुटक्या डोळ्याचे होते चांगले केले, ते पायाला लागले. त्यानं मुके बरे केले, ते बोलू आणि ऐकू लागले. त्यानं लोकायच्या अंगातले भूत काढले. तो देवाचा पुत्र होता म्हणून हे सारं करत होता. लोकाच्या मदतीसाठी या जगात आला. सारे लोक पापी आहात हे त्यानं पाहिलं, तरी पण त्यानं लोकावर प्रेम केलं. या प्रेमाखातीर त्यानं क्रूसावरचं मरण सोसलं. आमच्या लोकांसाठी आमच्या पापाच्या बदल्यात त्याचं क्रूसावरचं मरण होतं. जे सजा आम्हाला व्हायची होती ते त्यानं भोगतली आणि आमच्या पापाबद्दल त्यानं किंमत मोजली. प्रभू येशूवर भरोसा ठेवा, त्याच्यात लय शक्ती आहे. तो आम्हाला सैतान आणि बुरे आत्मे यापासून वाचू शकते. आम्ही जेव्हा त्याला हाका मारतो तेव्हा तो सर्व करते. त्याला आत्ताच हाक मारा, तो आमचे ऐकते.